श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. आज हा 161 क्रमांकाचा श्लोक आहे. अहंता गुणे सर्व ही दुःख होते, मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते, सुखी राहता सर्व ही सुख आहे, अहंता तुझी तूच शोधून पाहे. अहंता गुणे पहिला शब्द आला. अहंता ह्याला गुण का म्हणावं खरं म्हणजे? हा तर दुर्गुण आहे. एक सद्गुण आहेत आणि एक दुर्गुण आहे. दुर्गुण जितके असतील तिथं दुःख वाढत जातं, आणि जितके सद्गुण अंगी वाढतील तितकं सुख वाढत जातं. इथं अहंता गुणे काय होतं? आणखीन एक अहंता असली, अहंकारी मनुष्य असला की त्याच्यावर लोक नाराज असतात. कोणाला आवडत नाही मनुष्य तो, कारण तो आपलंच घोडं पुढं दामटत असतो. मीच काय तो बरोबर, इतरांचं चूक असं म्हणत असल्यामुळे इतरांची नाराजी येते. आणि अहंता गुणे सर्व ही दुःख होते. बरं, इतरांची नाराजी झाली की साहजिकच यालाही दुःख होतं. आणि अहंतेमुळे ज्या काही अपेक्षा असतात, बऱ्याच अपेक्षा असतात, त्या पुऱ्या झाल्या नाहीत म्हणजे दुःख होतं. त्यापेक्षा मुळातही अहंताच जर कमी केली, काढून टाकली, तर सगळं सुख आहे. पण जायची कशी? अहंता सोडली तर सुख, निदान कमी केली तर थोडं थोडं सुख प्राप्त होतं. पण अहंता म्हणजे तरी काय आहे? की देह मी असं वाटणं ही अहंता आहे. वास्तविक आपण जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपण बोलताना देखील माझं शरीर, माझं मन, माझी बुद्धी, माझं अंतःकरण असं म्हणतो. मी डोकं, मी हात, मी पाय असं कधी म्हणत नाही. मग हे माझं माझं म्हणणारा मी कोण आहे, ह्याच्यापेक्षा कोणीतरी वेगळा आहे, तो कोण आहे, त्या मीचा शोध घ्यायला पाहिजे. तो मीचा शोध घेणं हे परमार्थात येतं. आणि देहाला मी म्हणून नाचवणं हे व्यवहारात येतं, त्यांनी अहंकार येतो. त्यामुळे हा अहम घालवायचा कसा असा प्रश्न येतो. तो अहम घालवायला अनेक मार्ग सांगितलेले आहेत, संतांनी सांगितलेले आहेत, त्यांनी स्वतः आचरलेले आहेत. ते म्हणतात हा जो अहम आहे देहाला लागलेला, देहोहम, तो सोहममध्ये बदलावा. सहा अहम तोच मी आहे, त्याच्या आधी देह मी नाही आणि तोच मी आहे असं म्हणायला पाहिजे. शिवाय हा अहंकार सेवाभावाने जातो. इतरांची आपल्याला सेवा करायची हा भाव असेल, त्यांनी अंगात नम्रता आली असेल, तर अहंभाव जातो. विवेकाने आपण लक्षात घ्यावा की आपण कोण मोठे. आपल्यापेक्षा कितीतरी बुद्धिवान मंडळी आहेत, बलवान आहेत, श्रीमंत आहेत, पंडित आहेत, आपल्याला कशाचा अहंकार आहे असा विवेकाने जातो. इतरांची आपल्याला सेवा करायची हा भाव असेल, त्यांनी अंगात नम्रता आली असेल, तर अहंभाव जातो. विवेकाने आपण लक्षात घ्यावा की आपण कोण मोठे. आपल्यापेक्षा कितीतरी बुद्धिवान मंडळी आहेत, बलवान आहेत, श्रीमंत आहेत, पंडित आहेत, आपल्याला कशाचा अहंकार आहे असा विवेकाने जातो. इतरांची आपल्याला सेवा करायची हा भाव असेल, त्यांनी अंगात नम्रता आली असेल, तर अहंभाव जातो. विवेकाने आपण लक्षात घ्यावा की आपण कोण मोठे. आपल्यापेक्षा कितीतरी बुद्धिवान मंडळी आहेत, बलवान आहेत, श्रीमंत आहेत, पंडित आहेत, आपल्याला कशाचा अहंकार आहे असा विवेकाने जातो. इतरांची आपल्याला सेवा करायची हा भाव असेल, त्यांनी अंगात नम्रता आली असेल, तर अहंभाव जातो. विवेकाने आपण लक्षात घ्यावा की आपण कोण मोठे. आपल्यापेक्षा कितीतरी बुद्धिवान मंडळी आहेत, बलवान आहेत, श्रीमंत आहेत, पंडित आहेत, आपल्याला कशाचा अहंकार आहे असा विवेकाने होत नाही आहे. सकळ शास्त्रांचा सरावो आणि पोटी अहंतेशी ठावो असं म्हटलं आहे. सर्व शास्त्रांचा अभ्यास केलेला आहे, पण आत अहंकार आहे, पोटामध्ये अहंकाराची गाठ आहे. असं जर असेल तर कितीही जन्म गेले तरी त्याला कधी आत्मज्ञान होणार नाही. आत्मज्ञान आणि अहंकार एका ठिकाणी राहू शकत नाहीत. अहंकार संपूर्ण गेला म्हणजेच आत्मज्ञान होतं, आणि ज्याला आत्मज्ञान झालेलं असेल त्याच्या ठिकाणी अहंकार राहू शकत नाही. म्हणून ते म्हणतात मुखे बोलिले ज्ञान. अहंकार जर असेल तर हे जे ज्ञान, हे कसलं ज्ञान आहे? शब्दज्ञान आहे, परोक्ष ज्ञान आहे. परमार्थातील सगळ्या गोष्टीविषयी नुसती माहिती आहे, प्रत्यक्ष अनुभव नाही. असं जर असेल तरी ब्रह्मविद्या कितीही बोलली तरी व्यर्थ आहे. पण परमार्थ हा अनुभूतीचा विषय आहे, बोलण्याचा बडबडण्याचा विषय नाही आहे. म्हणून मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते. मग सुखी राहता सर्व ही सुख आहे. आपण जर सुखात असलो तर दुसऱ्याला सुख देऊ शकतो. आपणच जर दुःखात असतो, येणाऱ्या व्यक्तीपुढे सारखं आपलं दुःख उगाळत बसलो, नाना तक्रारी सांगत बसलो, तर येणाऱ्याला तरी तुमच्याकडे येण्यात सुख काय आहे? उलट आपण आनंदात असलो, सुखात असलो, कुणी विचारलं काय कसं काय आहे, आनंद आहे असं जरी म्हटलं तर येणाऱ्या माणसाला देखील आनंद मिळतो, सुख मिळतं. म्हणून स्वतः सुखी राहायला पाहिजे. मग सुखी राहण्यासाठी काय करायला पाहिजे? आपल्याला जर सुखी राहायचं असेल तर निरहंकारी व्हायला पाहिजे, प्रेमळ नम्र व्हायला पाहिजे, दुसऱ्याचे भाव जपायला पाहिजेत, निष्काम, काही अपेक्षा नाही, निरपेक्ष पाहिजे, कुणा स्वभाव अर्जवी पाहिजे. असे जर आपण असलो तर आपण सुखात राहू शकतो, समाधानात. सर्व काही आहे, काय हवं काही नको असं राहता येईल. आणि असा म्हणून म्हणतात चौथ्या चरणात, अहंता तुझी तूच शोधून पाहे. ज्या अहंकारामुळे दुःखच निर्माण होतं असा अहंकार काढायचा जर असेल तर पहिल्यांदा अहंकार काय आहे हा तुझा तूच शोधून काढ. दुसऱ्याचा अहंकार शोधायचं कारण नाही आहे, तुझा अहंता तुझी, तुझी अहंता शोधायचं काम आहे, तूच करणार आहेस. दुसऱ्याने शोधून उपयोगी नाही. दुसऱ्याने जर तुला म्हटलं तू अहंकारी आहेस तर त्याचा आणखीनच राग येतो, मी अहंकारी आहे. पण हे वाटणं हेच अहंकाराचं लक्षण आहे. जर कुणी नजरेला आणून दिलं तर लक्षात घेऊन ती अहंता कमी कशी करायची हे बघायला पाहिजे. म्हणून अहंता तुझी तूच शोधून पाहे, त्यासाठी देखील विवेक जागृत पाहिजे. संतांनी म्हटलेलं मार्गदर्शन आहे, त्यानुसार चालायला पाहिजे. आपला प्रयत्न सतत चालू राहायला पाहिजे. आणि मग खरा अहम जो आहे ना, आत्मा, त्याच्या ठिकाणी बसता यायला पाहिजे. म्हणून म्हटलं आहे अहंता गुणे सर्व ही दुःख होते, मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते. सुखी राहता सर्व ही सुख आहे, अहंता तुझी तूच शोधून पाहे. जय जय रघुवीर समर्थ.